आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सुधारणा विधेयक 2026 विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकारद्वारा रब्बी हंगामाच्या ई पीक पाहणीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आणि उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सुधारणा विधेयक 2026 आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. यानुसार जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा 5 सदस्यांना नामनिर्देशित करण्याची तसंच पंचायत समित्यांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा 1 सदस्याला नामनिर्देशित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामविकासासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तज्ज्ञ यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळावं हा याचा हेतू असल्याचं सरकारनं सांगितलं. अशा व्यक्तींच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करणं हे याचं उद्दिष्ट आहे. या सदस्यांना मताधिकार नसेल असं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारनं रबी हंगामासाठी ई पीक पाहणीसाठीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. आतापर्यंत केवळ 55% क्षेत्राची पाहणी पूर्ण झाल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पीक नोंदणीच्या अभावी नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज यासारख्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत आज दिलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधींकडून.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसंच विद्यापीठाचं प्रशासन संरचना यांचं बळकटीकरण करणं आणि उच्च शिक्षण तसंच संशोधनाचा दर्जा सुधारणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं सरकारनं सांगितलं. केंद्र सरकारने विहित केलेल्या आणि राज्य सरकारनं स्वीकारलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाला आवश्यक उपाययोजना करण्याची तरतूद यात आहे. कुलगुरूंच्या शिफारशीवरून प्र कुलगुरूला पदावरून हटवणं, अधिष्ठात्याचं पद रिक्त झालं तर 6 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करणं आदी तरतुदींचा यात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत मांडलं. जबरदस्तीनं धर्मांतराला आमचा विरोध आहे, मात्र विविध ठिकाणी काम करणाऱ्या धार्मिक संस्था, मोफत शिक्षण देणाऱ्या संस्थांनाही हा कायदा लागू होणार का हे स्पष्ट करणं गरजेचं असल्याचं मत शशिकांत शिंदे यांनी यावरच्या चर्चेत व्यक्त केलं. काल विधानसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना सूचित करण्यात आलं आहे. तसंच यासंदर्भात राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून व्हॉट्सअप क्रमांक 9769919221976991221 जारी करण्यात आला आहे अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत दिली. रिफायनऱ्यांमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आलं असून शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांना 100% गॅस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांसाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्र सरकारनं सुधारणा केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. विम्याचे दावे 21 दिवसात निकाली काढणं बंधनकारक असून त्यात उशीर झाला तर कंपनीला 12% दरानं व्याज द्यावं लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना हमीभाव यंदा वाढवून दिले असून हमीभावानं खरेदी अजूनही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत गदारोळ करणाऱ्या 8 विरोधी खासदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह 8 जणांना गैरवर्तन केल्याबद्दल अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित केलं होतं. हे निलंबन तात्काळ मागे घ्यावं असा ठराव संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला आणि तो एकमतानं संमत झाला. यासंदर्भात काल सभापती ओम बिर्ला यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी फलक झळकवणार नाही, एआय वापरलेली चित्र किंवा चित्रफिती सभागृहात दाखवणार नाही, एकंदर सभागृहाची प्रतिष्ठा राखली जाईल असं वर्तन करण्याचं आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिलं असल्याची माहिती सभापतींनी दिली. होर्मुझ समुद्रधुनी पार करून नंदादेवी हे भारताचं दुसरं जहाज आज गुजरातमधल्या वाडीनार बंदरात दाखल झालं. या जहाजावरील सुमारे 46,000 मेट्रिक टन एलपीजी उतरवण्याचं काम सुरू झालं आहे. टपाल खात्यानं 24 तासात किंवा 48 तासात पत्र आणि वस्तू पोहोचवण्याची सुविधा सुरू केली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये आजपासून या सेवेला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या सेवेचं उद्घाटन झालं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागात मधमाशी पालनाला चालना देणं, रोजगार निर्मिती करणं, जैवविविधतेचं संवर्धन करणं आणि पर्यटनाशी संलग्न शाश्वत विकास साधणं यासाठी मधाचं गाव या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सन 2025-26 या वर्षासाठी राज्यातील 10 गावांची निवड करण्यात आली आहे. यात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील सिंधी विहीर आणि अमरावती जिल्ह्यातील आमझरी या गावांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी नागपुरात रविभवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मधाचं गाव योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1650 मधपेट्या, 128 संरक्षक पोशाख, 25 किट तसंच अन्य आवश्यक साहित्य, 90% शासकीय अनुदान आणि 10% लाभार्थी स्वगुंतवणुकीच्या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22वा हप्ता यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 307,175 नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी पात्र 2,90,926 लाभार्थ्यांना दिनांक 13 मार्च रोजी वितरित करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात विविध कारणांमुळे किंवा अनवधानानं पोर्टलवर अपात्र ठरवण्यात आलेल्या 56,357 लाभार्थ्यांपैकी 7,691 लाभार्थ्यांना पुन्हा पात्र ठरवण्यात आलं आहे. तसंच स्वयं नोंदणीकृत 8,482 लाभार्थ्यांना राज्यस्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत 876 शिक्षकांची पदभरती प्रलंबित असून ती तात्काळ सुरू करावी यासाठी जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतींसह सदस्य मागील 6 दिवसापासून साखळी उपोषणाला बसले आहेत. आज जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ इथं अवैध गो तस्करी, रेती आणि अंमली पदार्थ वाहतुकीकडे दुर्लक्ष करून शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी यांच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी कुटुंबीय सहभागी झाले होते. शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याचा आरोप करत ही कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली. तसंच पिंपळखुटी चेकपोस्टवरील अवैध वाहतुकीवर कारवाई, दिव्यांगांना परवाने देणं आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कूलर वापरताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन महावितरणनं नागरिकांना केलं आहे. कूलरमध्ये तांत्रिक दोष किंवा घराचे योग्य अर्थिंग नसल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे अलीकडे काही अपघातही घडले आहेत. कूलर वापरण्यापूर्वी अर्थिंगची तपासणी करून घेणं, पाणी भरताना स्विच बंद करणं आणि ओल्या हातांनी उपकरणांना स्पर्श टाळणं आवश्यक असल्याचं महावितरणनं सांगितलं आहे. विद्युत अपघात झाल्यास 1912 किंवा 1920 या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या देखील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यासह नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र मेघगर्जनेसह पावसाचा इशारा असल्यानं तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान देशाच्या विविध भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीनं नियोजन करावं असं राज्य शासनाच्या कृषी विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सुधारणा विधेयक 2026 विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकारद्वारा रब्बी हंगामाच्या ई पीक पाहणीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती आणि उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.